नमस्कार, मी नंदकुमार लक्ष्मणराव पाटील बोलतोय. नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने मी नगराध्यक्ष पदासाठी बॅट या चिन्हावर उभा आहे व आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पॅनल उभा केला आहे. तरी येत्या 2 तारखेला आपण बॅट चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या.